आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारताचं जीवाश्मेतर इंधनातून 50% वीज निर्मितीचं उद्दिष्ट निर्धारित मुदतीच्या 5 वर्ष आधी पूर्ण। केंद्र सरकार लवकरच प्रधानमंत्री कुसुम योजनेचा दुसरा टप्पा सुरू करणार। भारतीय अंतराळवीर शुभांश शुक्ला आज दुपारी 3 वाजता पृथ्वीवर परतणार। गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्यांविरोधातली शिक्षा आणि दंडाची रक्कम वाढवण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन। आणि गणपती उत्सवाकरता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या 5,000 जादा गाड्या। भारतानं जीवाश्मेतर इंधनातून वीज निर्मितीचं 50% उद्दिष्ट निर्धारित मुदतीच्या 5 वर्ष आधीच पूर्ण केलं असून ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रात नवा टप्पा गाठलाय। भारताची एकूण वीज निर्मिती क्षमता 484 गिगावॅट असून त्यापैकी 242 गिगावॅट वीज निर्मिती सध्या जीवाश्मेतर इंधनाच्या माध्यमातून होते। त्यामुळे स्वच्छ आणि पर्यावरणपूरक ऊर्जेबाबत भारतानं केलेला निश्चय प्रत्यक्षात येत असल्याचं स्पष्ट झालंय। नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही घटना ऐतिहासिक असल्याचं समाज माध्यमावर म्हटलंय। 2030 या वर्षापर्यंत जीवाश्मेतर इंधनाच्या वापरातून 50% वीज निर्मितीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं, मात्र 2025 मध्येच ते साध्य झालं असून प्रत्येक भारतीयासाठी हे अभिमानास्पद आहे असंही त्यांनी नमूद केलंय। प्रधानमंत्री कुसुम योजनेला राजस्थान गुजरात आणि मध्य प्रदेशात मिळालेल्या यशानंतर आता केंद्र सरकार लवकरच प्रधानमंत्री कुसुम योजनेचा दुसरा टप्पा सुरू करणार असल्याची घोषणा नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केली आहे। ते आज IIT मुंबई इथं IVCA नवीकरणीय ऊर्जा शिखर परिषदेत बोलत होते।
PM कुसुम when it started, so no state showed any interest, but today not less than 20 chief ministers have met me, they're all demanding. तो अभी सभी स्टेट तेलंगाना से लेके जम्मू काश्मीर तक सभी लोग आके मिल रहे हैं, हमको रिन्यूएबल एनर्जी में PM कुसुम में दे दो। तो PM कुसुम अभी 2026 में मार्च में अभी वो उसका जो टाइम था वो खत्म हो रहा है, लेकिन हम बहुत सीरियसली सोच रहे हैं PM कुसुम 2 हम शुरू करने का अभी सोच रहे हैं।
नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातल्या गुंतवणूकदारांनी सौर पवन आणि जैव इंधनांपासून वीज निर्मितीसाठी दिलेल्या पाठिंब्यामुळे हे शक्य झाल्याचंही ते यावेळी म्हणाले। भारताचं स्वच्छ ऊर्जा परिवर्तन हे केवळ पर्यावरणाच्या दृष्टीनं नाही तर ते एक राष्ट्रीय ध्येय आहे। नवीकरणीय ऊर्जा क्षमता वाढीमध्ये भारत आता जागतिक स्तरावर अव्वल 3 देशांमध्ये येतो, त्यामुळे 2030 पर्यंत आपल्या सरकारचं 500 गिगावॅट जीवाश्मेतर इंधन क्षमतेचं लक्ष साध्य करण्यासाठी खासगी गुंतवणूक महत्वाची ठरेल असंही जोशी यांनी यावेळी अधोरेखित केलं। भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला आणि त्यांचे सहकारी आज भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3 वाजता पृथ्वीवर परतणार आहेत। कॅलिफोर्नियानजीक समुद्र किनाऱ्यालगत त्यांचं यान उतरणार आहे। परत आल्यावर हे अंतराळवीर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाशी जुळवून घेण्यासाठी विलगीकरणात राहतील। शुक्ला यांनी आपल्या मुक्कामात भारताच्या दृष्टीनं महत्वाचे असणारे 7 सूक्ष्म गुरुत्वाकर्षण विषयक प्रयोग केलेत। परतीच्या प्रवासाआधी शुक्ला यांनी सर्वांशी संवाद साधला। अंतराळातून दिसणारा भारत आजही अंतराळवीर राकेश शर्मा यांनी 41 वर्षांपूर्वी म्हटल्याप्रमाणे सारे जहां से अच्छा असल्याचं शुक्ला म्हणाले। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ओदिशाच्या दौऱ्यावर आहेत। आज त्या कटक इथं रवींद्रशॉ विद्यापीठाच्या 13व्या दीक्षांत समारंभाला उपस्थित होत्या। विद्यापीठाचा वैभवशाली इतिहास आणि शिक्षण क्षेत्रातल्या नेत्रदीपक कामगिरीचं त्यांनी कौतुक केलं। रवींद्रशॉ कन्या शाळेच्या 3 इमारतींच्या पुनर्विकास कामाची पायाभरणी त्या करणार आहेत। 15व्या शतकातले महान ओडिया कवी आणि विचारवंत सरला दास यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती सहभागी होणार आहेत। कलिंगरत्न पुरस्कारांचं वितरण त्यांच्या हस्ते होणार आहे। हा दौरा आटपून राष्ट्रपती संध्याकाळी नवी दिल्ली इथं परततील। ओदिशातल्या बालासोरमध्ये एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीनं प्राध्यापकानं केलेल्या दुष्कृत्यामुळे आत्मदहनाचा प्रयत्न केला। 95% जळलेल्या या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल या विद्यार्थिनीच्या पालकांची भेट घेऊन या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं। पोलिसांनी आरोपीसह महाविद्यालयाच्या प्राचार्यांनाही ताब्यात घेतलंय। परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी आज बीजिंगमध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि एससीओ अर्थात शांघाय सहकार्य संघटनेच्या इतर सदस्यांची भेट घेतली. डॉ जयशंकर आपल्या 2 दिवसांच्या चीन दौऱ्यासाठी काल बीजिंगमध्ये पोहोचले. ते आज तियानजिन शहरात होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहत आहेत. डॉ जयशंकर यांनी काल बीजिंगमध्ये चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्याबरोबर द्विपक्षीय बैठक घेतली. चीनकडून हायड्रॉलिक डेटाची तरतूद पुन्हा करण्यासह सीमापार नद्यांबाबत सहकार्य, प्रतिबंधात्मक व्यापार विषयक उपाययोजना आणि आर्थिक सहकार्यातले अडथळे हे मुद्दे त्यांनी यावेळी अधोरेखित केले. भारत, रशिया, इराण, कझाकस्तान, किर्गिस्तान, पाकिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान आणि बेलारूस हे देश शांघाय सहकार्य संघटनेचे सदस्य असून चीनकडे सध्या अध्यक्षपद आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या ऑल इंडिया रेडिओ न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मोठ्या परताव्याचं आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्यांविरोधातली शिक्षेची आणि दंडाची रक्कम वाढवण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितलं. आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात संबंधित आरोपी कंपनीची मालमत्ता शोधणं, त्यांचं मूल्यांकन करून खटल्याचा जलद निपटारा करण्यात मोलिसांना मदत करण्यासाठी राज्य सरकार विशेष व्यवस्था निर्माण करेल. यात आर्थिक क्षेत्रातल्या तज्ञांसह मूल्यांकनासाठी खासगी कंपन्यांची मदत घेऊ असंही ते म्हणाले. यासंदर्भात अमोल खताळ यांनी मूळ प्रश्न उपस्थित केला होता तर प्रकाश सोळंकी आणि सुधीर मुनगंटीवार यांनी उपप्रश्न केले. जागतिक युवा कौशल्य दिन आज साजरा होतोय. स्किल इंडिया उपक्रमाचं भारताचं हे 10वं वर्ष आहे. प्रधानमंत्र्यांनी 2015 हा उपक्रम सुरू केला. तरुणांना रोजगार, उद्योजकता आणि शाश्वत उपजीविकेसाठी उद्योगाशी संबंधित कौशल्यांनी सुसज्ज करणं हे या उपक्रमाचं मुख्य उद्दिष्ट आहे. यंदाची संकल्पना कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल कौशल्यांद्वारे युवा सक्षमीकरण ही आहे. गणपती उत्सवाकरता कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी यंदा राज्य परिवहन महामंडळ 5,000 जादा गाड्या सोडणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज मुंबईत ही माहिती दिली. गणपती उत्सवाच्या अनुषंगानं मंत्रालयात बोलावलेल्या बैठकीत ते बोलत होते. 23 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान मुंबई, ठाणे, पालघर या विभागातल्या प्रमुख बसस्थानकातून ही सुविधा उपलब्ध राहील. या गाड्यांचं आरक्षण NPU BLIC.MSRTCORS.com या संकेतस्थळावर तसंच MSRTC बस रिझर्वेशन ॲपद्वारे उपलब्ध होईल. 22 जुलैपासून गट आरक्षणाला सुरुवात होईल. उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागानं स्टार्टअप इंडिया कार्यक्रमाचा प्रमुख उपक्रम असलेल्या 5व्या राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कारांसाठी अर्ज मागवलेत. केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत आणि $5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेच्या उद्दिष्टाला अनुसरून स्टार्टअप इंडिया हा कार्यक्रम स्टार्टअप्सना मान्यता देऊन करसवलत, नियमन सुलभता, निधीची उपलब्धता आणि क्षमता विकास यासारख्या उपक्रमांमधून समर्थन देतो असं वाणिज्य मंत्रालयानं म्हटलंय. जम्मूमध्ये भगवती नगर यात्रीनिवास बेस कॅम्पवरून आज सकाळी अमरनाथ यात्रेसाठी आलेल्या 6,388 यात्रेकरूंचा जथा कडक सुरक्षा व्यवस्थेत काश्मीर खोऱ्याकडे रवाना झाला. यापैकी 2,501 यात्रेकरू बालताल मार्गे तर 3,887 यात्रेकरू पहलगाम मार्गे अमरनाथ गुंफांच्या दर्शनासाठी मार्गस्थ होतील. महाराष्ट्राच्या विविध भागात आज सकाळपासून पावसानं जोर धरलाय. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालंय. मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासून दमदार पावसानं हजेरी लावली आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या घाटमाथा परिसरात आज मुसळधार पावसाची शक्यता असून हवामान विभागानं या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केलाय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारताचं जीवाश्मेतर इंधनातून 50% वीज निर्मितीचं उद्दिष्ट निर्धारित मुदतीच्या 5 वर्षाआधी पूर्ण. केंद्र सरकार लवकरच प्रधानमंत्री कुसुम योजनेचा दुसरा टप्पा सुरू करणार. भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला आज दुपारी 3 वाजता पृथ्वीवर परतणार. गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्यांविरोधातली शिक्षा आणि दंडाची रक्कम वाढवण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. आणि गणपती उत्सवाकरता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या 5,000 जादा गाड्या. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.